शेवट ट्रायल आणि एरर या मेथडनेच आपल्याला पुढे जावं लागतं. मित्रांनो, मोठे मोठे जे काही व्यावसायिक होते, मोठे मोठे जे लोक होऊन गेले, ते एवढे सक्सेसफुल झाले, पण त्याच्यामागे त्यांचे भरपूर फेल्युअर्स सुद्धा असतात. आणि ते फेल्युअर्स काय असतात? त्यांनी केलेले ट्रायल आणि एररच असतात. तुम्हाला भरपूर गोष्टींमध्ये ट्रायल अँड एरर करावंच लागणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की माझी पॅशन काय, मी त्याच्यामध्ये काम करेल, माझा इंटरेस्ट काय, मी त्याच्यामध्ये काम करेल. मित्रांनो, मला पण असंच वाटायचं, पण इंटरेस्ट बिंटरेस्ट आहे ना, काही नसतो. तुम्ही तुम्हाला काम कशात करता येतं ते बघणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी ट्रायल अँड एरर करणं गरजेचं आहे. एखाद्या गोष्टीत तुम्हाला इंटरेस्ट असू शकतो, तुम्हाला ते ऐकायला आवडत असेल, पण तुम्हाला ते सांगता यायला पाहिजे, कन्वे करता यायला पाहिजे. कशाबद्दल तुम्हाला बोलता येतंय त्याच्याबद्दल तुम्ही तुमचं कंटेंट तयार करा, आणि ऑनलाईन कंटेंट तयार करा. तुम्हाला जर डायरेक्ट बोलायला आवडत नसेल तर तुम्ही रिटर्न फॉर्ममध्ये लिहा, लिंक्डइनवर लिहा, कोरावर लिहा, ब्लॉग लिहा, तुम्हाला इंस्टाग्रामवर तुम्ही इमेज तयार करू शकता, किंवा तुमचा आवाज तुम्ही पॉडकास्टच्या स्वरूपात शेअर करू शकता. मित्रांनो, एवढे सगळे ऑप्शन्स अवेलेबल झालेले आहेत. तुम्ही तुमचं स्वतःचं ब्ल्यू ओशन तयार करा. बोलायला गेलो तर भरपूर काही आहे, आणि मी आज बोलणार सुद्धा आहे. मित्रांनो, एक विचार जर केला आपण की आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय करायचंय, प्रत्येकाला श्रीमंत व्हायचं असतं, ती एक विश असते. पण आपल्यामध्ये एक बर्निंग डिझायर जेव्हा तयार होती, मी आता थिंक अँड ग्रो रिच नावाचं पुस्तक वाचतोय नेपोलियन हिलचं, त्यांनी 25 वर्षाच्या अभ्यासाने ते पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांना त्याच्यातला जो पहिला पॉईंट आहे तो मी वाचला, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बर्निंग डिझायर, आपल्या आतमध्ये एक बर्निंग डिझायर असली पाहिजे की मी पैसे कमवणार, खूप जास्ती कमवणार, किंवा मी हे मिळवणार. ज्यावेळी ती बर्निंग डिझायर असते तर युनिव्हर्स आपल्याला ते मिळवून देतो, युनिव्हर्स आपल्याला तो मार्ग देतो. त्याच्यामध्ये एक व्यक्तीची त्यांनी स्टोरी सांगितली, त्या व्यक्तीला थॉमस एडिसन यांच्यासोबत पार्टनरशिप करायची होती, पण त्यांना त्याच्यातलं काही नॉलेज सुद्धा नव्हतं आणि त्याच्यामध्ये त्यांना काही एक्सपिरियन्स सुद्धा नव्हता. पण त्यांनी ठरवलं होतं की मी त्यांच्यासाठी जॉब नाही करणार, त्यांच्याकडे जॉब नाही करणार, मी त्यांच्यासोबत पार्टनरशिप करेल. आणि त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांना अप्रोच झाले. थॉमस एडिसननी सुरुवातीला त्यांना भावच दिला नाही, लक्षच दिलं नाही, पण त्यांना एक कुठला तरी असा जॉब दिला जो काहीच कामाचा नव्हता, जो एकदम एडिसनच्या काही घेणं देणं नव्हतं, असा किरकोळ त्यांना डेस्कवर बसण्याचा जॉब दिला. पण त्यांनी तो जॉब केला, त्या व्यक्तीने तो जॉब केला कारण की त्यांना एडिसनच्या कॉन्टॅक्टमध्ये यायचं होतं. हळूहळू त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट वाढवला, आणि एक दिवस असा आला की एडिसननी एक अशी काहीतरी डिस्कवरी केली की ज्याबद्दल त्यांच्या मार्केटर्सचं म्हणणं होतं की ही डिस्कवरी चालणार नाही, किंवा याची मार्केटिंग करणे आपल्याला परवडणार नाही, आणि तेवढं ते चालणारी गोष्ट सुद्धा नाही. हीच ऑपॉर्च्युनिटी त्या व्यक्तीने बघितली. त्या व्यक्तीने एडिसनला सांगितलं की या वस्तूची मार्केटिंग मी करेन, ती चालेल सुद्धा. त्यांची बर्निंग डिझायर होती आणि एडिसनची इच्छा होती. एडिसननी त्यांना तो मौका दिला किंवा ती ऑपॉर्च्युनिटी दिली, आणि त्यांनी ती ऑपॉर्च्युनिटी घेतली. त्या वस्तूची, त्या गोष्टीची त्यांनी मार्केटिंग केली आणि खरंच ती वस्तू चालली सुद्धा. आणि भविष्यात मित्रांनो, त्या व्यक्तीची आणि एडिसनची, त्या व्यक्तीची आणि एडिसनची पार्टनरशिप सुद्धा राहिली. ती व्यक्ती आज खूप मोठ्या हुद्द्याला होती त्यावेळी. सो मित्रांनो, एक बर्निंग डिझायर जर आपल्यामध्ये असली, एक खूप मोठी बर्निंग डिझायर असली की मी हे करणारच, तर 101% आपण ती गोष्ट करू शकतोय. आणि त्यासाठी सगळ्यात बेस्ट वे आहे स्वतःभोवती ब्ल्यू ओशन तयार करायचा. तो ब्ल्यू ओशन म्हणजे स्किल्स, भरपूर स्किल्स शिकायच्या. तुम्हाला जे आवडत असेल, जे आवडत असेल त्याच्यामध्ये तुम्ही स्किल्स शिकायलाच पाहिजे. तुम्ही स्वतःला फॉरवर्ड केलं पाहिजे, एक्स्ट्रा पुश केलं पाहिजे. कारण आपलं वय जर मी इथे 20 ते 30 35 या एजच्या लोकांबरोबर जर मी बोलत असेल, तर आपलं वय स्वतःला पुश करण्याचं आहे. इव्हन 15 ते 35 वयातल्या लोकांना स्वतःला पुश करा, आणि ट्रॅडिशनल एज्युकेशनच्या पलीकडे जायला शिका. आजकाल मी इंस्टाग्रामवर चेक करतो, भरपूर मुलं ज्यांचं वय 14-15 आहे, ते सुद्धा फ्रीलान्सिंग करताय, ते सुद्धा कंटेंट क्रिएशन करताय. कारण की या जनरेशनला कळलेलं आहे कंटेंट इज द न्यू करन्सी. मित्रांनो, कंटेंट तयार करा. जर तुम्ही भविष्यात येणाऱ्या 20-25 वर्षात जर तुम्ही ऑनलाईन नसले, तुम्ही डिजिटल प्रेझेन्स नसला तुमचा, तर तुम्हाला सांगतो की तुम्ही एंडअप होण्याच्या खूप जवळ येत आहे. मित्रांनो, डिजिटल या, डिजिटल वा, आणि नवीन स्किल शिका. ते फ्री आहे, गुगल यूट्यूबवर सर्च करा आणि शिका. तुमची ब्लू ओशन वाढवा, नक्की तुम्ही यशस्वी होणार, नक्की, मला याची पूर्ण गॅरंटी आहे. धन्यवाद मित्रांनो, जय हिंद.